चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊस एफआरपी वाढवण्याची अंकुश संघटनेची मागणी। उसाचा वाढलेला उत्पादन खर्च आणि नैसर्गिक आपत्तींमुळे उसाचं घटलेलं एकरी उत्पादन, त्याचबरोबर वाढता तोडणी वाहतूक खर्च आणि कारखान्यांची घटलेली रिकव्हरी याचा विचार करून केंद्र सरकारनं उसाची एफआरपी 10 रिकव्हरी बेसला 3,000 रुपये करावी, अशी मागणी आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीनं निवेदनाद्वारे करण्यात आली। संघटनेचे धनाजी चडमुंगे यांनी निवेदनात म्हटलं आहे की सध्या उसाची एफआरपी 10 रिकव्हरी बेसला 2,750 रुपये इतकी आहे। केंद्र सरकारनं साखरेचा किमान दर वाढवावा। साखरेचा किमान दर 3,100 वरून 3,500 रुपये करण्याची मागणी साखर कारखान्यांच्या संघटनेनं केली आहे। केंद्र सरकार ही वाढ करण्याच्या विचारात आहे। आता जर हा दर 3,100 वरून 3,500 रुपये केला तर बाजारातील साखरेचा दर 40 रुपयाच्या पुढे जाणार आहे, पण या दराचा लाभ साखर कारखाने शेतकऱ्यांना घेऊ देणार नाहीत। त्यामुळे उसाची एफआरपी 10 रिकव्हरी बेसला 3,000 रुपये केल्यास त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होईल। यासाठी राज्य शासनानं उसाची एफआरपी वाढवण्याची शिफारस केंद्राकडे करावी। सरकारनं ग्राहक, शेतकरी आणि कारखानदार यांचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी चडमुंगे यांनी केली आहे।